chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज बुधवार 7 एप्रिल 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3230 ते 3175 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3235 ते 3350 रुपये. 33 साखरेचा व्यापार 3250 ते 3500 रुपये राहिला. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3280 ते 3320 रुपये. गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3201 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3270 ते 3350 तर 33 साखरेचा व्यापार 3350 रुपये राहिला. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 422.50 डॉलर प्रतिटन राहिला तर न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.7 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.450 मध्ये झाला तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.5930 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,449 रुपये. क्रूड WTI 59.69 डॉलर पर बॅरल होते. इक्विटी. सेन्सेक्स 460.37 अंकांनी वाढून 49,661.76 अंकावर बंद झाला तर निफ्टी 135.55 अंकांनी वाढून 14,819.5 अंकावर बंद झाला.